उद्या तिचा वाढदिवस, उद्या तिचा वाढदिवस मनात नाहीच धरायचा. खूप खूप वाटलं तरी फोन नाही करायचा. उद्या तिचा वाढदिवस खूप खूप चालायचं. जुने जुने मित्र शोधून नवीन सगळं बोलायचं. स्वतः सोबत बोलतानाही ओघाच नाही अडायचं. संध्याकाळी गर्दीमधून बाहेर नाही पडायचं. गजबजलेल्या प्लॅटफॉर्मवरती उगाच बसून राहायचं. घरी चालल्या माणसाकडे आपुलकीनं पाहायचं. गुडुप्प करून काळोख आज लवकर झोपून जायचं. आज आपण मोडायचा नियम रात्र जागायचा. पण खूप खूप वाटलं तरी फोन नाही करायचा. बारा नंतर तिची खूप आठवण येत राहील. बारा नंतर तिची खूप आठवण येत राहील. मन उठून केक घेऊन तिच्या घरी जाईल. मन उठून केक घेऊन तिच्या घरी जाईल. जणू काहीच घडलं नाही अशीच ती पाहिल. जणू काहीच घडलं नाही अशीच ती पाहिल. नवरा घर मूल यांच्यात पुन्हा रमून जाईल. आपण पुन्हा रस्त्यावरती एकटे एकटे असू. मध्यरात्री बार मध्ये मुकाट पीत बसू. आजपासून असलं जगणं मुळीच नाही जगायचं. आजपासून असलं जगणं मुळीच नाही जगायचं. आता पुन्हा कधीच मागे वळून नाही बघायचं. आजपासून आपलाच हात आपण हातात धरायचा. आणि खूप खूप वाटलं तरी फोन नाही करायचा.